चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 3 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात चांगली मागणी दिसून आली। महाराष्ट्र, S30 साखरेचा व्यापार 3,125 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक, S30 साखरेचा व्यापार 3,270 रुपये ते 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,300 ते 3,375 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,390 रुपये होता। गुजरातमध्ये M30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,350 रुपये राहिला। कोलकाता, S30 साखरेचा व्यापार 3,590 रुपये ते 3,610 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,630 रुपये ते 3,675 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,310 रुपये ते 3,400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,390 रुपये ते 3,425 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, बाजारात चांगली मागणी दिसून आली। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,300 रुपये ते 23,500 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमचा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,600 रुपये ते 23,800 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $365 ते $367 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $372 ते $375 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $413.20 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.64 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.39 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.26 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,697 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $51.62 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 136.78 अंकांनी वर येऊन 39,872.31 अंकांवर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 46.05 अंकांनी वर येऊन 11,707.90 अंकांवर बंद झाला।